आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युवा महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृतकाळात आघाडीवर ठेवतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त. स्वातंत्र्यदिनाची सर्वत्र जय्यत तयारी. उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. 4 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र, 16 शौर्यचक्रांसह सैन्य दलातल्या 400 अधिक जणांचा राष्ट्रपतींकडून गौरव. बिहारमध्ये मतदार याद्यांमधून वगळलेल्या 65 लाख लोकांची नावं प्रसिद्ध करायचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसामुळे 23 जणांचा मृत्यू, 100 अधिक जण जखमी. युवा महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृतकाळात आघाडीवर ठेवतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना संबोधित केलं. सामाजिक क्षेत्रातले विविध उपक्रम तसंच समग्र आर्थिक विकासामुळे 2047 विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं भारत प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
सर्वसामान्यांचं आयुष्य, व्यापार, उद्योग सहज सोपे व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत असं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. मुख्य प्रवाहातून दूर राहिलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोहोचली तरच नवीन संधी उपलब्ध होतात असंही त्यांनी सांगितलं.
हमारे समाज का एक बड़ा हिस्सा अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाति, पिछड़ा वर्ग और अन्य समुदायों के लोगों का है. इन समुदाय के लोग अब हाशिए पर होने का टैग हटा रहा है. उनकी सामाजिक और आर्थिक आकांक्षाओं को साकार करने के लिए सक्रिय प्रयासों के माध्यम से सरकार उनकी सहायता करती आ रही है.
सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. भ्रष्टाचाराला थारा न देता सुशासनाच्या आधारे सरकार काम करत आहे याकडे त्यांनी आजच्या भाषणात लक्ष वेधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलांनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. यातून आत्मनिर्भर भारत मोहिमेची यशस्वी चाचपणी झाल्याचं त्या म्हणाल्या.
मेरा विश्वास आहे की ऑपरेशन सिंदूर आतंकवाद के विरुद्ध मानवता की लढाई में एक मिसाल के तौर पर इतिहास में दर्ज होगा. हमारी एकता ही हमारी जवाबी कार्रवाई की सबसे बड़ी विशेषता थी. यही एकता उन सभी तत्वों के लिए सबसे करारा जवाब भी है जो हमें विभाजित देखना चाहते हैं.
राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीही यावेळी जागवल्या. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या राज्यघटनेतल्या मूल्यांचा उल्लेख त्यांनी केला.
मेरा मानना आहे की इन सभी मूल्यों के मूल में व्यक्ति की गरिमा की अवधारणा विद्यमान है. प्रत्येक व्यक्ति समान है और सभी को ये अधिकार है कि उनके साथ गरिमापूर्ण व्यवहार हो, स्वास्थ्य सेवाओं और शिक्षा सुविधाओं तक सभी की समान पहुंच होने चाहिए. सभी को समान अवसर मिलने चाहिए. जो लोग पारंपरिक व्यवस्था के कारण वंचित रह गए थे उन्हें मदद की जरूरत थी.
जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर सर्वाधिक असून यात देशातले शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं भरपूर योगदान आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
देश 79वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे. नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलं असून नव्या आकांक्षा, नवी स्वप्न आणि नव्या आशा यांचा जागर उद्या साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं केला जात आहे. दिल्लीसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील आणि किल्ल्याच्या तटावरून देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनाची यंदाची मध्यवर्ती संकल्पना नवा भारत अशी आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशावर विशेष भर असेल. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जवळपास 5,000 नागरिकांना लाल किल्ल्यात होणाऱ्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलं आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना 127 शौर्य पुरस्कार जाहीर केले आणि 290 जणांना विशेष गौरव पुरस्कार जाहीर केला. यात 4 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र, 16 शौर्यचक्र, 7 सेना पदकं, 6 नौसेना पदकं, 26 वायुसेना पदकं आणि 7 सर्वोत्तम युद्धसेवा पदकं, 9 उत्तम युद्धसेवा पदकं आणि 24 युद्धसेवा पदकांचा समावेश आहे. लष्करातले कॅप्टन लालरी नाव मासायलो, लेफ्टनंट शशांक तिवारी, लान्स नायक मीनाच्छी सुंदरम आणि शिपाई जंजल प्रवीण प्रभाकर यांना कीर्तीचक्रानं सन्मानित केलं जाईल. विंग कमांडर अभिमन्यू सिंग, पोलीस निरीक्षक रामेश्वर देशमुख यांच्यासह एकूण 16 जणांना शौर्यचक्रानं गौरवलं जाणार आहे. ब्रिगेडियर मुदित महाजन, रेअर अॅडमिरल राहुल गोखले, विंग कमांडर देवेंद्रराव ताडे, विंग कमांडर कुणाल शिंपी, विंग कमांडर चिंतामणी तेलंग, स्क्वाड्रन लीडर कौस्तुभ नलावडे, स्क्वाड्रन लीडर कौस्तुभ मुळे, मेजर अनुज महाजन, हवालदार विकास मेदाडे, हवालदार कैलास साखरे, लेफ्टनंट कर्नल भूपाल वाघ, नाईक तुलसी सिंग बागले यांनाही विविध सन्मान जाहीर झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर मसुदा मतदार याद्यांमधून वगळलेल्या 65 लाख लोकांची नावं संकेतस्थळावर जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला दिले. ही नावं का वगळली हे सुद्धा यात नमूद करावं, ओळखपत्र क्रमांकानुसार ही कागदपत्रं शोधता यायला हवीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. ही यादी बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करायची आहे. तसंच अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी या व्यक्तींनी अर्ज केल्यानंतर पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरावं असे निर्देश न्यायालयानं आयोगाला दिले. नावं वगळलेल्यांची यादी आणि कारणं प्रसिद्ध केली तर जनतेचा निवडणूक आयोगावरचा विश्वास वृद्धिंगत होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये येत्या 17 ऑगस्टपासून मतदार अधिकार यात्रा सुरू करण्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली. मतदार याद्यांमधल्या गैरप्रकारांविरुद्ध आणि राज्यघटना आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीची ही निर्णायक लढाई असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या व्हिडिओत नमूद केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यातल्या चसोटी इथं झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसात 23 जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर इथली मच्छेल माता यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 तुकड्या इथं तैनात करण्यात आल्या असून मदत आणि बचाव कार्य सुमारे 20 दिवस चालेल असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. ही घटना चसोटी तीर्थक्षेत्र परिसरात घडली. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा करून शक्य ती सगळी मदत करायचं आश्वासन दिलं. S&P ग्लोबल या पतनिर्धारण संस्थेनं भारताचं दीर्घकालीन कर्जासाठीचं पतमानांकन BBB- वरून BBB केलं आहे. लघुकालीन कर्जासाठी हे मानांकन A3 वरून A2 स्थिर असं करण्यात आलं आहे. जानेवारी 2007 नंतर पहिल्यांदाच S&P ग्लोबलनं या मानांकनात सुधारणा केली आहे. भारताविरुद्ध युद्धखोर, द्वेषपूर्ण आणि निष्काळजी वक्तव्य करणं ही पाकिस्तानच्या नेत्यांची सवय असून पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही आगळीकीला सडेतोड उत्तर दिलं जाईल अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. अशी आगळीक केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे भारतानं अलीकडेच दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युवा, महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृतकाळात आघाडीवर नेतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त. स्वातंत्र्यदिनाची सर्वत्र जय्यत तयारी, उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. 4 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र, 16 शौर्यचक्रांसह सैन्यदलातल्या 400 हून अधिक जणांचा राष्ट्रपतींकडून गौरव. बिहारमध्ये मतदार याद्यांमधून वगळलेल्या 65 लाख लोकांची नावं प्रसिद्ध करायचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे 23 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.